चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, वार्षिक 6,000 रुपये मिळणाऱ्या यादीत असे पहा आपले नाव। पीएम नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी नावावरून योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत योग्य शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 3 टप्प्यात 6,000 रुपये दिले जात आहेत। आता या योजनेसाठी नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे। अशामध्ये 2020 साठी सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in यावर नवी यादी अपलोड होत आहे। जर आपण अर्ज केला असेल आणि आपलं नाव यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर या वेबसाईटवर आपलं नाव चेक करू शकता। आपण लाभार्थी म्हणून या योजनेत आपलं नाव पाहू इच्छित असाल तर आपल्यासाठी सरकारनं ही सुविधा ऑनलाईनवर प्रस्तुत केली आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची सूची येणाऱ्या मेपर्यंत जाहीर करेल। वर दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून मेन्यूमध्ये जाऊन फार्मर कॉर्नरवर जावं। लाभार्थी सूचीच्या लिंकवर क्लिक करावी। आपलं राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी। यानंतर आपल्याला गेट रिपोर्टवर क्लिक करावं लागेल। यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल। ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सरकारकडून दिला गेला आहे त्यांचंही नाव राज्य, जिल्हावार, तहसील, गावाप्रमाणे पाहू शकता। यामध्ये सरकारनं सर्व लाभार्थ्यांची पूर्ण सूची अपलोड केली आहे। जर आपला अर्ज कोणत्याही कागदपत्रांसाठी थांबलेला आहे तर तो कागद देखील तुम्ही ऑनलाईन अपलोड देखील करू शकता। जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्ही या वेबसाईटची मदत घेऊन आपलं नाव तिथं जोडू शकता। इतकंच नाही तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याची माहिती शेतकरी आधार संख्या एवं बँक खातं एवं मोबाईल नंबरच्या आधारावरही माहिती करून घेऊ शकता।